नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. विचार बदला म्हणजे जग बदलेल ह्या मालिकेमध्ये सध्या आपण ज्या विषयावर चर्चा करत आहोत ती आहे निराशा किंवा डिप्रेशन. या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागे जेव्हा आपण सत्र संपवलं त्यावेळेला विषय आपला चाललेला निराशावर, आणि तिथे आपले एक गाडी येऊन थांबलेली होती, ती होती तो विषय होता आत्महत्या. डॉक्टर साहेब, खूप कधी कधी भीती वाटते की आपण निराशेमध्ये गेलो तर हे आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला नाही तर आपल्या घरच्यांना समजलं पाहिजे. तर समजलं नाही समजलं काही जरी झालं तरी एक प्रश्न पुन्हा पाठीमागे राहतो की एखाद्या व्यक्तीला जर डिप्रेशन आलेलं आहे, निराश झालेली आहे ती व्यक्ती आयुष्यामध्ये, तर ती व्यक्ती कधी आयुष्यात ठीक होऊ शकते का? तिला नेहमीच ह्या गोळ्यावर किंवा समुपदेशकाच्या आधारेच जगावं लागणार आहे.
याच्या अगोदर मी पुन्हा आत्महत्येबाबत बोलू इच्छितो. निराशा या आजारामध्ये आत्महत्येचे विचार येतात, ठीक आहे ना. आत्महत्येचे विचार येणं नथिंग रॉंग, कारण त्यावेळेला आपल्याला दुसरा काही रस्ताच दिसत नाही आणि आपण परमनंट सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतो. तर आत्महत्येचे विचार जर येत असतील तुम्हाला, तर तुम्ही ते लपवून ठेवू नका. ते तुम्ही सांगा, डॉक्टर्सना जरूर सांगा, कारण आत्महत्येचे विचार आणि त्यानुसार तुमचा इलाज होऊ शकतो, ठीक आहे ना. तर आत्महत्येचे विचार भरपूर लोकांना येतात आणि मध्ये मध्ये असे येत राहतात. भरपूर वेळेला मी ऐकलंय की काही स्त्रिया दिवसभरामध्ये जर त्यांना कोणाची मदत मिळत नसेल, ना नवऱ्याची, ना मुलांची किंवा आणखीन कोणती, तर ते रागाच्या भरात चालले मी आता रेल्वे खाली जीव देते किंवा हे करते ते करते, तर ते रागाच्या भरात बोलून मोकळे होतात. पण जर तुम्हाला पुन्हा पुन्हा याचे विचार येत असतील आणि मग बाकीची लक्षणं असतील, तर यस, मग तर सिरियस होतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाल तर तुम्ही जरूर ह्या गोष्टी लपवून ठेवू नका. कदाचित डॉक्टर विचारेल, जर जनरल प्रॅक्टिशनर तुमचा फॅमिली डॉक्टर असेल कदाचित तो नाही विचारणार, पण जे सायकियाट्रिस्ट असतात, ते मनोचिकित्सक असतात, ज्यांना माहिती असते ते जरूर विचारतात. जर डॉक्टरने नाही विचारलं तर तुम्ही जरूर सांगा की मला असे विचार येत आहेत, कारण मग तुमच्यावर लक्ष देणं फार आवश्यक आहे. तर असे आत्महत्येचे विचार येणं चांगलं लक्षण नाहीये. जर सतत येत असेल तर आपण जरूर ते शेअर करा, कारण मागच्या सत्रामध्ये आपण घरच्यांना सांगितलं की तुम्ही लक्ष ठेवा म्हणून, असं जर होत असेल. पण आता जर पेशंट असेल तर त्यांना मी सांगेन की पेशंट तुम्ही पण जबाबदारी उचला आणि तुम्ही सांगा की मला असे विचार येत आहेत म्हणून, मग त्यावेळेला त्यानुसार तुमचा इलाज होऊ शकतो. दुसरा तुमचा प्रश्न होता की का हे ठीक होऊ शकतं का डिप्रेशन, का लाईफ लॉंग राहतं. लोकांची अशी मान्यता आहे की भरपूर मानसिक आजार जे असतात ते आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात, आणि सायकियाट्रिस्टच्या गोळ्या म्हणजे झोपेच्या गोळ्या असतात. ते गोळ्या देतात आणि झोपून ठेवतात पेशंटना. तर या दोन्ही मान्यता चुकीच्या आहेत. हा, हे निश्चित आहे की काही आजार जे असतात ते तुम्हाला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात, पण तसं बाकीच्या आजारांमध्ये पण आहे ना. जसं आता तुम्हाला ब्लड प्रेशर झालेलं आहे किंवा डायबिटीस आहे किंवा हृदयाचा आजार आहे, तुम्ही आयुष्यभर गोळ्या घेता ना, कंट्रोलमध्ये असतं. तसंच मानसिक आजारांचा देखील आहे. तर मानसिक आजार, डिप्रेशन, काही केसेस असतात ज्यांना तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात आयुष्यभर, पण फॉलोअप करणं मध्ये जर डॉक्टरला असं वाटलं तर तो बंद करू शकतो. पण ह्या केसेस कमी असतात रेझिस्टंट, लकीली त्यांना आम्ही रेझिस्टंट केसेस म्हणतो, ज्याच्यामध्ये गोळ्या ठीक तऱ्हेने काम नाही करत, पण गोळ्या फार महत्वाच्या आहेत. डिप्रेशन माइल्ड, मॉडरेट, सिव्हर, सौम्य, मध्यम आणि अतितीव्र असू शकतात. अतितीव्र निराशेच्या आजारामध्ये तुम्हाला गोळ्या घेणं, एक किंवा दोन किंवा त्याच्या अधिक, ते तुमचा डॉक्टर ठरवेल आणि आवश्यकता पडल्यास आणखीन काही इलाज करू शकतो. तर काही केसेसमध्ये येस, तुम्हाला घ्यावे लागतात. बाकीच्या केसेसमध्ये 3 ते 6 महिने किंवा 1 वर्ष तुम्हाला ह्या गोळ्या चालू करून नंतर बंद करता येतात. पण मी पुन्हा सांगेन की डिप्रेशन हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये ठीक होऊन पुन्हा रिलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. जर बीज असेल ते तुमच्या आतमध्ये, जसं आध्यात्मिकता सांगते, आध्यात्मिकता डिप्रेशनचं जे कारण सांगते ते म्हणजे की तुम्ही आतून खाली आहात. आतून खाली पण आहे, ज्याला आम्ही स्पिरिच्युअल व्हॅक्युम म्हणतो, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही म्हणतो पॉवर्टी इन प्लेंटी, सगळं काही असताना देखील तुम्हाला एकटेपणा वाटणे. घरामध्ये सगळे आहेत, आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी आहेत, मोठी फॅमिली आहे, सगळे जण घरात आणि स्वतंत्र असताना देखील तुम्हाला एकटेपणा वाटणे. खूप छान म्हटलेलं आहे एका कवीने की हर तरफ हर जगा बेशुमार आदमी, फिर भी तनाही का क्यू शिकार है आदमी. मला सगळं काही असताना एकटेपणा का वाटणार, दॅट इज मोर इंटरेस्टिंग. तर हा जो एकटेपणा आहे हा तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. तर ह्याचा इलाज तुम्हाला फॉलोअप केलं पाहिजे. औषध बंद केले, काही लोकांना वाटतं माझा आजार ठीक झाला, पण तो ठीक कदाचित रिलॅप्स असू शकतो. एक वर्षाने दोन वर्षांनी पुन्हा गोळ्या चालू केल्या पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोळ्या जशाही महत्वाच्या आहेत, तसंच मला असं वाटतं की काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे. आणि तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर तुम्ही याच्यातून निश्चितच जास्तीत जास्त दिवस वेळेपर्यंत चांगले आणि स्वस्थ राहू शकता.
सत्यसाहेब, तुम्ही आता जो उल्लेख केला की एक फॉलोअप असणं खूप गरजेचं आहे, कारण रिलॅप्स होण्याची शक्यता आहे. तर फक्त तोच आजार रिलॅप्स होतो का, डिप्रेशन कंटिन्युअस झाल्यामुळे इतरही काही, म्हणजे त्याचंही काही असा मोठा एक वेगळ्या आजारामध्ये रुपांतर वगैरे होत असतं का, असं काही होतं का की ज्याच्यामुळे तुम्ही असं म्हणताय की आपल्याला त्या जे समुपदेशक आहेत किंवा डॉक्टर आहेत त्यांच्या सतत संपर्कामध्ये राहिलं पाहिजे?
येस, हा पण एक छान प्रश्न आहे. दोन आजार आहेत, एक आहे मिक्स अँग्झायटी डिप्रेशन. डिप्रेशन आणि चिंता ह्या दोन्ही एकत्र असू शकतात, आणि काही वेळेला फक्त आपल्याला चिंता दिसते किंवा डिप्रेशन दिसते. त्यामुळे चांगला जर एक मनोचिकित्सक असेल तर तो त्याचं निदान बरोबर करतो, आणि डिप्रेशन बरोबर तुम्हाला चिंतेच्या गोळ्या पण घ्याव्या लागतात. तर काही वेळेला चिंता दिसते, काही वेळेला डिप्रेशन दिसतं. दुसरा एक आजार आहे ज्याला आम्ही म्हणतो बायपोलार डिसऑर्डर. तर ते बायपोलार डिसऑर्डरचा अर्थ असा आहे की काही वेळेला तुम्ही एकदम एवढे आनंदी असता की एकदम जगाच्या एकदम टोकावर असता, तुमच्यापेक्षा वर कोणी नसतं, आणि तीन महिन्यानंतर तुम्ही एवढे खाली जाता की तुमच्यापेक्षा खाली कोणी नसतं. ह्याला आम्ही म्हणतो मॅनिया आणि डिप्रेशन. म्हणजे एकदम तुम्ही अति आनंदी होणे आणि अति आनंदाच्या भरात तुम्ही असं काही बोलणे ज्याने रिलेशनशिप तुमचे खराब होतात, किंवा रात्रंदरात्र दिवसेंदिवस न झोपणं, हे मॅनिया स्टेजमध्ये होतं. आणि एकदम डिप्रेशनमध्ये जाणं आणि सायकलमध्ये होतं, तीन महिने चांगला, तीन महिने एकदम खाली, चांगला म्हणजे एकदम वरच्या अवस्थेमध्ये किंवा हायपोमॅनिया. तर डिप्रेशन जेव्हा तुम्ही येता तर कदाचित चुकीचं निदान झालं तर तुम्ही फक्त डिप्रेशन फेजमध्ये आहात असं डॉक्टरला वाटून डॉक्टर फक्त डिप्रेशनची औषधं देतो, पण त्यावेळेला तुम्हाला मूड स्टॅबिलायझर किंवा हे बायपोलर डिसऑर्डरची औषधं घेणं फार गरजेचं आहे. मी पुन्हा सांगेन की तुम्ही हिस्ट्री बरोबर द्या डॉक्टरला, तुमच्या आजाराची हिस्ट्री द्या, आणि डॉक्टर चांगला असेल तर बरोबर निदान करेल आणि तुम्हाला योग्य औषध देईल. त्यामुळे हे दोन्ही आजार बरोबर असू शकतात आणि ते योग्य डॉक्टरच त्याचं निदान करू शकतो.
डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही सांगितलं की डॉक्टरांना योग्य हिस्ट्री ही दिली पाहिजे, योग्य माहिती जी आहे आपल्याकडे. कदाचित जर पेशंट स्वतः देऊ शकत नसेल तर त्याच्यासोबत जी व्यक्ती आहे तिने नक्कीच डॉक्टरांना ही माहिती पुरवावी, जेणेकरून उपचार करण्यामध्ये मदत मिळू शकते. डॉक्टर साहेब, अजूनही असे काही मार्ग आहेत, असे काही विधी आहेत का ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती डिप्रेशन पासून वाचू शकते? कारण आम्ही बघतो की समस्या येण्यामध्ये, परिस्थिती येण्यामध्ये कुठेही थांब आपण स्वतः तर लावू शकत नाहीये, पण हे जे विचार सतत चालतात ज्याच्यामुळे तुम्ही म्हटला की एक स्पेक्ट्रम आहे जिथे अगदी फार हाय होतो किंवा आयदर आम्ही लो होतो, तर ह्यांना कुठेतरी थांब देण्यासाठी, रोखून ठेवण्यासाठी असे काही थेरपीज म्हणतात असं आहे का काही, असं त्याच्याबद्दल थोडस काही सांगा मला.
येस, आमच्याकडे ब्रह्माकुमारीमध्ये आम्ही जे बघतो पेशंट येतात तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी लोक आम्ही बघतो हे मानसिक चिंतेचा आजार आणि डिप्रेशनच्या आजारामध्ये येतात, आणि त्यांच्या गोळ्या पण चालू असतात. असं नाही की कारण एक नाही, एक दोन तीन गोळ्या चालू असतात. एक झोपेची गोळी चालू असते, एक चिंतेची गोळी चालू असते, एक डिप्रेशनची गोळी चालू असते, आणि बरोबर जर त्यांचं वय जास्त असेल तर बाकीच्या आजारांच्या पण गोळ्या चालू असतात. आणि आम्ही बघतो की जेव्हा त्यांच्याशी आम्ही बोलायला सुरुवात करतो तर काही मिटिंग नंतर आम्हाला कळतं की त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन म्हणतो किंवा ज्याला आपण स्मार्ट या सिरीजमध्ये पाहिलं की रॉंग थिंकिंग असतं, तर त्याला थोडं करेक्ट करणं आवश्यक असतं. तर ह्याच्यामध्ये सायकोथेरपी किंवा समुपदेशन फार महत्वाचं आहे. आणि आमचा असा अनुभव आहे की योग्य प्रकारे त्यांना आपण सपोर्ट दिला, भावनिक सपोर्ट दिला, समुपदेशन केलं तर हे पूर्णपणे त्यांची गाडी रुळावर येते. पण त्याला वेळ लागतो आणि लोकांनी थोडा तोपर्यंत धीर धरणं आवश्यक आहे. रेग्युलॅरिटी याच्यामध्ये फार महत्वाची आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही विशेष जीवनाबद्दल त्यांना सांगतो, कारण ह्या लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. आणि त्याच्यामध्ये काय बघतो आम्ही, एक तर ते तीन चार कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन आहेत किंवा रॉंग थिंकिंग आहे, ज्याला आम्ही म्हणतो मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनचा अर्थ आहे की छोटी गोष्ट असते पण तिला मोठी करणं. म्हणजे प्रॉब्लेम जर 10% असेल तर ते 200% करतात किंवा 100% करून स्वतःचा त्रास वाढवून घेतात, ज्याला आम्ही म्हणतो राई को पहाड करणं. तर राई को पहाड करण्याची ही विचार करण्याची पद्धत आहे ती कशी चुकीची आहे. आणि जेवढा प्रॉब्लेम आहे तेवढाच प्रॉब्लेम त्याला नाकारायचा पण नाही. 10% प्रॉब्लेम त्याला 10% बघा आणि त्याचं योग्य सोल्युशन बघा. काही समस्यांचं आपल्याला उत्तर लगेच मिळतं, काही समस्यांचं थोड्या वेळानंतर, काही समस्यांना वेळ लागतो. पण याचा अर्थ की ती कधी समस्या सुटू शकणार नाही असं नसतं. तर असं आम्ही त्यांना उदाहरणासकट सांगतो. मग त्यांचं हे मॅग्निफिकेशन म्हणजे छोटी गोष्ट मोठी करण्याचा जो स्वभाव असतो त्याला लगाम बसतो. दुसरं एक कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन किंवा रॉंग थिंकिंग ह्या लोकांमध्ये आम्ही जे पाहिलेलं आहे, भरपूर असू शकतात, की ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग ज्याला आम्ही म्हणतो, किंवा ऑल ऑर नन फिनॉमेना, करणार तर सगळं करणार नाही तर अजिबात नाही करणार. तर आपल्या जीवनामध्ये फक्त काळा आणि सफेद हा रंग नसतो, त्याच्यामध्ये बाकीचे रंग पण असतात, बाकीचे शेड्स पण असतात. जीवन नुसतं ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे, जीवनामध्ये सगळे रंग आहे. पण ह्यांचं लक्ष जास्तीत जास्त ब्लॅक अँड व्हाईट एक्स्ट्रीम मध्ये हे जगतात, करणार तर पूर्ण करणार नाही तर अजिबात नाही करणार. अशा लोकांना त्रास होतो आणि असे लोक जाऊ शकतात. आणखीन पण असे भरपूर प्रकार आहेत जे आपण रॉंग थिंकिंग मध्ये बघितलंय, की वाय मी ऍटिट्यूड, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्यापेक्षा फॉल्ट शोधायचा प्रयत्न करणार. जर आम्ही त्यांना म्हणालो की फूल किती छान आहे तर ते फुलाकडे न बघता काटे किती आहे त्याला, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. आम्ही म्हणतो की दिवस किती छान आहे, उलट नाही आता रात्र येणार आहे. तर जे डिप्रेशन वाले असतात ते म्हणतात की दोन रात्रीच्या मध्ये एक दिवस असतो, आणि जो योग्य नॉर्मल व्यक्ती असतो तो दोन दिवसाच्या मध्ये एक रात्र असते. म्हणजे हा बघण्याचा दृष्टिकोन आहे तुमच्या जीवनाकडे. तर हे जे त्यांच्या विचारांमध्ये जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो आम्ही उदाहरणं देऊन हळूहळू त्याला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो. आणि हळूहळू त्यांना कळायला लागतं की मी एकटा नाही आहे, सगळ्यांच्या जीवनात समस्या येतात. इवन आम्ही पण समुपदेशक आहोत, आमच्या जीवनात पण समस्या येतात, पण आम्ही पळत नाही त्या समस्येपासून. त्या समस्यांना चांगल्या प्रकारे त्याचा सामना करतो, सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतो. आणि जे वेगवेगळे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे चांगलं योग्य सोल्युशन आहे ते वाटतं. आणि हे पण आम्ही सांगतो की आजार कोणालाही होऊ शकतात. जसा सर्दी खोकला होतो तसा डिप्रेशनचा आजार आहे. सर्दी खोकला किंवा मलेरिया आहे तर तुम्ही मलेरियाचं 3 दिवस औषध घेता, टायफॉइड झालं तर 14 दिवस औषध घेता, टीबी झालं तर 6 महिने किंवा 1 वर्ष औषध घेता. तसं डिप्रेशनचा आजार आहे, त्याचं तुम्ही औषध घ्या तुम्ही ठीक होऊ शकता. आणि डॉक्टर्सना पण हे आजार होऊ शकतात, डॉक्टर्स पण औषध घेतात. आणि आपल्याला झालं तर चुकीचं काय नाही, त्यात दोष कोणाचा नाही आहे. तर जबाबदारी स्वीकारा, जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, आणि जे चांगलं होत आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. जसं आपण बघितलं कृतज्ञता भावामध्ये, क्षमा भावामध्ये, तर ह्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही ह्या आजारातून सहजपणे थोड्या दिवसांनी ठीक होऊ शकता आणि पुन्हा तुम्ही नॉर्मल जीवन जगू शकता, जीवनामध्ये संतुलन तुमच्या येऊ शकतं. असं आम्ही जेव्हा त्यांना समजावतो तर तेव्हा ते पुन्हा रुळावर त्यांची गाडी येते.
डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की डिप्रेशन झाल्यानंतर आपण ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही समुपदेशनाचा मुद्दा मांडला. तर मागच्या ज्या आपल्या सत्र झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अभिकथन तुम्ही नेहमीच करवत आलेला आहात. आम्हाला एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की जरुरी नाही की मी डिप्रेशनमध्ये ऑलरेडी गेलेली आहे, परंतु डिप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणून जर मी अभिकथन केलं तर त्याचं काम, म्हणजे ते काम करेल, त्याचं आपल्यावर इफेक्ट राहू शकतो.
डेफिनेटली. तुम्ही अतिशय एक छान आणखीन प्रश्न विचारला. जसं डायबिटीस मधून सांगितलं जातं की डायबिटीस होण्यापूर्वी तीन चार वर्ष अगोदर त्याची साखर नॉर्मल नसते, याला आम्ही प्री डायबिटिक स्टेज म्हणतो. तर तो असतो आणि त्यावेळेला जर आपण लक्ष दिलं तर जो डायबिटीस आपल्याला येणार आहे चार वर्षात तो आपण आणखीन 10 वर्ष पुढे ढकलू शकतो. येस, याला आम्ही प्रिव्हेन्शन म्हणतो. अँड प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजार होण्या अगोदर जर आपण काळजी घेतली तर डेफिनेटली. तर आमचं लक्ष पण हे आहे की भरपूर लोक डिप्रेशन मध्ये चालले आहेत असं आम्हाला दिसत आहे. तर त्या लोकांना आपण जर योग्य मार्गदर्शन केलं किंवा अवेअरनेस जसा हा कार्यक्रम चाललाय आणि त्यांनी हे अभिकथन केलं तर त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो.
डॉक्टर साहेब, ह्या अभिकथनाची एक झलक.
ठीक आहे, आपण आता अनुभव करूया. सर्वांनी सरळ बसायचं आहे आणि एकदम स्वतःला हलकं सोडायचं आहे. तुम्ही जर एखादं महत्वाचं काम करत असाल, जसं गॅस आहे, स्टोव्ह आहे, गाडी चालवणं आहे, रस्ता क्रॉस करणं आहे, किंवा एखाद्या मशिनरी बरोबर असाल, तर तुम्ही कृपया त्यावेळेला अभ्यास करू नये. शांत राहा. ज्या ठिकाणी तुम्ही एकांत मध्ये बसू शकतात आणि हे विचार तुम्हाला स्वीकार करायचा आहे, हे विचार जेवढ्या तुम्ही एकाग्रतेने भावनेने स्वीकार कराल तेवढा तुम्हाला जास्त चांगला अनुभव होईल. ओम शांती. मला आज समज मिळालेली आहे की जीवन म्हणजे सुख दुःख, निंदा स्तुती, जय पराजय ऐसा एक सुंदर खेळ आहे. कोणत्याही भावनेचा स्वीकार करणं हे माझ्या हातामध्ये आहे आणि मी स्वतः जागृतपणे संतुष्टता आणि खुशीचा स्वीकार करत आहे. माझ्यामधील दुःख, निराशा, हताशा, उदासी या सर्व विचारांना मी त्याग करत आहे. मी पूर्णपणे आशावादी आहे. मला पूर्ण निश्चय आहे की माझ्या बरोबर जे काय घडणार आहे त्याच्यामध्ये कल्याण आहे. माझ्या बरोबर काहीतरी अद्भुत आणि प्रशंसनीय घटना घडणार आहे. मी माझ्या जीवनामध्ये सकारात्मक अनुभवांची आशा ठेवत आहे आणि माझ्या बरोबर नेहमी असंच होत. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकार करत आहे. कोणत्याही शर्तीशिवाय मी स्वतःला संपूर्ण स्वीकार करत आहे. सदा खुश राहणं हा एक चुनाव आहे हे मला कळलेलं आहे. निराशाच्या जागेवर खुशीचा आणि आनंदाचा स्वीकार करत आहे. मला खूप बरं वाटतंय. आनंदाचे सागर, परमपिता परमात्मा माझे पिता आहेत आणि त्याची मी संतान, आनंद स्वरूप आहे. मी अतिशय भाग्यवान आत्मा आहे. मी निरंतर आनंदाचा अनुभव करत आहे. मी आनंद स्वरूप आहे. निरंतर खुश आहे. मला खूप खूप बरं वाटत आहे. मला खूप खूप बरं वाटत आहे. हे जीवन अतिशय सुंदर आहे. या जीवनावर माझं प्रेम आहे. जीवनातील प्रत्येक घटना मला शक्ती देत आहे. मला पुढे घेऊन जात आहे आयुष्यामध्ये. माझं भविष्य अतिशय सुंदर आहे, वर्तमान देखील सुंदर आहे. माझ्या चारी बाजूला जी लोक आहेत ती खूप चांगली आहेत आणि मदत करणारी आहेत. कारण प्रत्येक आत्मा आपल्या अनादि स्वरूपामध्ये संपूर्ण आहे. माझ्यामध्ये अनंत शक्ती आहे कारण मी सर्व शक्तिवान परमात्म्याची संतान आहे. सर्व शक्तिवान परमात्म्याकडून माझ्याकडे सर्व शक्ती प्रवाहित होत आहे. या सर्व शक्तींच्या आधारे जीवनातील कोणत्याही परिस्थितीवर मी मात करू शकते. मी आशावादी आहे आणि प्रसन्न आहे. मला खूप बरं वाटतंय. माझं जीवन श्रेष्ठ आणि सुंदर बनत चाललेलं आहे. माझा विजय निश्चित आहे कारण स्वयं सर्व शक्तिवान परमात्मा माझ्या बरोबर आहे. मी बिलकुल शांत आणि प्रसन्न आहे. शांत आणि प्रसन्न आहे. ओम शांति शांति शांति.
धन्यवाद डॉक्टर सर, खूप छान अनुभव. दर्शक हो, ही गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायची आहे की आपल्याला आशा ठेवायची आहे, निराशा नाही. कारण जीवनामध्ये घेण्यासारखं भरपूर काही आहे आणि ते जे काही घ्यायचंय ते तुम्हाला मिळू शकतं ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर. तर नक्कीच आपल्याला जे हवं आहे ते घेण्यासाठी तुम्ही नजीकच्या ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर भेट देऊ शकता. मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला मेल पाठवू शकता किंवा भेट देऊ शकता आमच्या वेबसाईट www.bkmarathi.com. तर असाच एखादा विषय घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.